Yaya buachi sangata ho kaya kama chinai
kaya kama chinai
yaya buachi sangata ho kaya kama chinai
kaya kama chinai
dusre chi ninda karne yacha dhanda cha ho
yacha dhanda cha
ho dusre chi ninda karne yacha dhanda cha ho
yacha dhanda cha yaya buachi sangata ho kaya kama या बुवाची संगत काय कामाची
नाय कामाची नाय या बुवाची संगत काही कामाची नाही बरं का कारण याला दुसऱ्याची निंदा कशी करता येईल हेच बघत असतो पण एका अर्थाने बरोबर आहे मंडळी कारण निंदकाचं घर असावं शेजारी म्हणून म्हणतो चालणं बोलणं वागण्यामध्ये ठेवी विनम्रता नॉन मॅट्रिक पास गंगूबाई नॉन मॅट्रिक आणि हा एकाच वर्गात होते एकदा मला बुवाने पाठवलं चिठ्ठी पाठवली बुवा की म्हणे आमच्या आमच्या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि खाली बुवाने म्हटलं आपला मुणगेकर बुवा आणि लिहिलं होतं एलएल एमपी मी विचार करत राहिलो ही कुठली पदवी बाबा एमबीबीएस एलएलबी वगैरे पदवी वेगळी असते पण ही कुठली नंतर मला समजलं थोडा विचार केला आणि मी समजलं की एल एल एम पी म्हणजे लटक लटक के मॅट्रिक पास मी देवाला पेढे ठेवले म्हणाले झाले बाबा एकदा बुवाचे पास म्हणून म्हणतो आता लाल कोण समजत आपली ते तुम्ही जाणलेच असाल नाही तसं यांना सवय आहे पाहे बुवा गिरी करायच्या अगोदर कुस्ती खेळायची कुस्ती हा पण यांचा ड्रेस कसा होता वरती बॉडी लाल आणि खाली चड्डी पिवळी एका पत्रकाराने मुलाखत घेतली बुवांची आणि विचारलं की हाच ड्रेस तुम्ही का निवडला तेव्हा बुवा म्हणाले हे बघा नेहमीच काय आपल्या ताकदीचा माणूस भेटत नाही मल्ल भेटत नाही आपल्यापेक्षा जर कोण ताकदवान भेटला आणि त्याने जर थोबाड बिवाड फोडून ठेवलं तर ते रक्त दिसू नये म्हणून मी लाल बॉडी वापरतो मग ते पत्रकार म्हणाले मग तुम्ही पिवळी चटी का वापरता नाही म्हणाले त्याच्यापेक्षा जर कोण भेटला आणि त्याने ओली ओली केली तर ते दिसू नये म्हणून ही पिवळी पॅन्ट वापरतो हा आपलीच लाल समजून नको
नको मारुड्या नको मारुड्या
चारी मुंड्याची होशील तुरे गड्या
होशी तुरे गड्या होशी तुरे गड्या
मलावर तुझं ऐक थोडं माझं
मलावर तुझं ऐक थोडं माझं मलावर तुझं ऐक थोडं माझं
नाहीतर मोडून घेशील पाय 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 पाय
याया बुवाची संगत
प्रेम हर पावे जगाला असे हा धर्म खरा
हा धर्म खरा हा धर्म खरा
खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रेम व प्रेम अर्पत जा निंदा करू नको कारण आपण जन्माला येतो आणि नंतर जातो पण काही आणत नाही आणि काही घेऊन जात नाही माझा माझा आणि यमाचा खाजा म्हणून सगळ्यांना प्रेम देत सुटावं
सांगे दत्ता सुद्धा तुला आपलं मत
नाही कोणी
काय कामाची ना,
अहो या बुवाची संगत काय कामाची ना,
काय कामाची ना,
दुसऱ्याची निंदा करणे याचा धंदाच हा,
याचा धंदाच हा,
दुसऱ्याची निंदा करणे याचा धंदाच हा,
याचा धंदाच हा, या बुवाची संगत हो काय कामाची ना,
काय कामाची ना,
या बुवाची संगत हो काय कामाची ना,
काय कामाची ना,
या बुवाची संगत हो काय कामाची ना,
काय कामाची नाही,
या बुवाची संगत हो